नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 केल्ल्या घोशणेच्या अंमलबजावणेच्या नदरेन आर्थिक वेव्हार विभागान 3 वर्सांची भौशीक खासगी भागीदारी पीपीपी प्रकल्पांची रुपरेषा तयार केल्या. 2 सप्तकां भितर प्रदुशणाचे सगळे स्रोत सोदून काडपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयान वायुगुणवत्ता वेवस्थापन आयोगाक दिला. युरोपियन देश लक्झमबर्ग आणि भारतामदी एक महत्वपूर्ण भागीदारी आसा असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हाणी म्हळा. अमेरिकेच्या लष्करी कारवायेत वेनेझुएलाच्या 24 सुरक्षा अधिकाऱ्यांक आणि क्युबाचे 32 सैनीक आणि पोलीस अधिकाऱ्यांक मरण. आणि इंडियन सुपर लीग सर्त 14 फेब्रुवारी सावन जातली सुरू. आता पुराय खबरो. केंद्रीय अर्थसंकल्पात 2025-26 केल्ल्या घोषणेच्या अंमलबजावणीच्या नदरेत आर्थिक वेव्हार विभागान 3 वर्सांची भौशीक खासगी भागीदारी पीपीपी प्रकल्पांची रुपरेषा तयार केल्या. हे प्रकल्प रुपरेषेत केंद्रीय मुळाव्यो सुविधा मंत्रालय आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले 852 प्रकल्पांचो आस्पाव आसा. तांची एकूण प्रकल्प मोल 17 लाख कोटी रुपयांपरस चड आसा असे अर्थ मंत्रालयान सांगले. ही रुपरेषा संभाव्य भौशीक खासगी भागीदारी प्रकल्पांची अधिक माहिती दिता. ताका लागून गुंतवणूकदार, विकासक आणि हेर भागधारकांक अधिक माहितीपूर्ण नियोजन आणि गुंतवणुकीचे निर्णय घेवप शक्य जाता असे मंत्रालयान मुखार सांगले. 2 सप्तकां भितर प्रदुशणाचे सगळे स्रोत सोदून काडपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयान वायुगुणवत्ता वेवस्थापन आयोगाक दिला. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची हांणी आयोगाक सगळ्या तज्ञांकडेन सल्लो घेवन पावंड्या पावंड्यान चालीक लावपाक मेळपी दीर्घकाळाचे उपाय सुचोवपाचे निर्देश दिल्यात. तशेंच ह्या सुचोवण्यांचो उपजीविका, उद्देग आणि भौसाचेर कसलोच वायट परिणाम जावंक फावना अशें न्यायालयान सांगले. तशेंच वेगवेगळ्या तज्ञांच्या मतांचेर विचार केल्ल्यान प्रदुशण नियंत्रणाचे उपाय अपेक्षीत थारले अशें न्यायालयान म्हळें. अपर सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटीन अहवाल सादर करपा खातीर 2 म्हयने वेळ दिवपाची विनवणी केल्ल्यान खंडपीठान खर प्रतिक्रिया दिली. पूण न्यायालयान आयोगाक आनीक 2 सप्तकांचो वेळ दिवन ह्या म्हयन्याच्या 21 तारखेमेरेन कृती आराखडो सादर करपाचे निर्देश दिल्यात. सर्वोच्च न्यायालयान मांडिल्ल्या जायत्या प्रस्नांचेर आयोगाच्या स्थिती अहवालात मौन आसा अशें न्यायालयान सांगले. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल ह्या महिन्याच्या 8 तारखेक म्हळ्यार फाल्यां 2 दिसांच्या ब्रुसेल्स भोंवडेर वतले. ही भेट भारत आणि ब्रुसेल्समधल्या वाडट्या राजनितीक आणि तांत्रिक संबंध दाखवून दिता असे मंत्रालयान सांगले. तशेंच भारत ईयू मुक्त वेपार कबलातीक निमणे स्वरूप दिवपाच्या दिकेन एक निर्णायक पावल आसा असे मंत्रालयान म्हळा. हे भेटी वेळार मंत्री गोयल युरोपियन युनियनचे वेपार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविच हांचे कडेन उच्चेल्या पावण्यार चर्चा करतले. कापड, चामडे, रत्न आणि भांगर आणि हस्तकला यासारख्या श्रमकेंद्रित वस्तूंचेर कसलेच शुल्क लागू न करपा खातीर भारत यत्न करतलो असे वाणिज्य आणि उद्देग मंत्रालयान म्हळा. कृत्रीम बुद्धी मनशाच्या जिवितात व्हड बदल घडून हाडटा असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी सांगला. ते काल जयपुरातल्या JECCत जाल्ल्या प्रादेशीक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 वेळार उलयताले. आता सगळ्या क्षेत्रांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो व्हड प्रमाणात वापर जावपाक लागला, जाका लागून क्षमता वाड जावपाक लागल्या असे तांणी सांगले. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
इलेक्ट्रिसिटी से एनर्जी हर घर तक, हर व्यक्ति तक पहुंची, वैसे ही AI से इंटेलिजेंस हर व्यक्ति, हर घर, हर उद्यम के साथ जुड़ेगी. एक ऐसा बड़ा परिवर्तन है जिस परिवर्तन को हमें आत्मसात करके, जिसका उपयोग करके, जिसका लाभ उठा के हम अगर हमारे जीवन में इसको शामिल करें तो हमको बेनिफिट है. AI को अच्छे से भारत में डेवलप करने के लिए, हमारे नागरिकों के उपयोग में लाने के लिए माननीय प्रधानमंत्री जी ने बहुत एक क्लियर विजन हम सबके सामने रखा. उसका पहला प्रिंसिपल है टेक्नोलॉजी को डेमोक्रेटाइज करना, यानी हर एक व्यक्ति को टेक्नोलॉजी की उपलब्धता हो, भारत में टेक्नोलॉजी डेवलप हो सके, आत्मनिर्भर भारत के टेक्नोलॉजी के गोल्स हम पूरे कर सके. इस पूरे प्रेरणादायी विजन को लेकर AI मिशन ने और मंत्रालय ने कई अच्छे एक्सपर्ट्स के साथ बातचीत करने के बाद में AI मिशन की रचना की थी. 1.5 वर्षों के कम समय में इस AI मिशन की उपलब्धियां आज विश्व में चर्चित है.
राजस्थानात जयपुरात जेन्ना आपूण आयल्लो तेन्ना आपणें 2 संकल्प केल्ले. ते म्हळ्यार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग ट्रेनिंग सेंटर आनी एक व्हड डेटा सेंटर उबारपाचे अशें ते हे वेळार उलयले.
एक और आज मैं आप सबके सामने एक घोषणा करना चाहूंगा। कुछ दिनों पहले जब जयपुर आया था तब दो संकल्प लिए थे। एक तो इलेक्ट्रॉनिक्स की मैन्युफैक्चरिंग के लिए 5,000 युवाओं को ट्रेनिंग देने का। अब उसका काम बहुत आगे अच्छा बढ़ गया है। लघु उद्योग भारती के साथ मिलकर काम किया जा रहा है। लघु उद्योग भारती, CII और इलेक्ट्रॉनिक्स की जो मैन्युफैक्चरिंग की सबसे बड़ी एसोसिएशन है ICEA, ये तीनों मिलकर कार्यक्रम की रचना कर रहे हैं 5,000 नौजवानों को स्किल ट्रेनिंग का। दूसरा, मैंने तब संकल्प लिया था कि एक बड़ा डेटा सेंटर राजस्थान में बनना चाहिए, जयपुर में विशेषकर बनना चाहिए। तो अब उसकी तैयारी भी पूरी हो गई है। आने वाले कुछ ही समय में मैं माननीय मुख्यमंत्री जी से आज ही निवेदन कर लेता हूं कि आप अपना समय देंगे, आपके पावन कर कमलों से इस डेटा सेंटर का भूमि पूजन भी बहुत जल्दी करेंगे, इसकी तैयारी भी हो गई।
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजे केंद्रा वेल्यान आयकतात।
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर।
युरोपियन देश लक्झमबर्ग आणि भारतामध्ये एक महत्त्वपूर्ण भागीदारी असा आणि दोन्ही देशांमधले फिनटेक, अंतरिक्ष आणि यांत्रिक बुद्धिमत्ता मळार बरी वाढ जाऊ येता असे विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर हांणी सांगले। डॉक्टर जयशंकर फ्रान्स आणि लक्झमबर्गच्या 6 दिवसांच्या भोंडे लक्झमबर्गात असा। त्यांनी लक्झमबर्गचे प्रधानमंत्री लुक फ्रिडेन आणि उपप्रधानमंत्री सह विदेश व्यवहार मंत्री झेवियर बेटेल हांची भेट घेतली। द्विपक्षीय भागीदारीशिवाय लक्झमबर्गान युरोपियन युनियन वांगडा भारताचे संबंध घटमूट करपाक लेगीत महत्वाची भूमिका वठयल्या असे ताणी सांगले। डॉक्टर जयशंकर हांणी अर्थ, गुंतवणूक, तंत्रगिज्ञान, डिजिटल सेवा आणि प्रतिभेचो वापर ह्या मळार लक्झमबर्ग फुडाऱ्यांकडेन सहकार्य वाढोवपाचेर चर्चा केली। ताणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची परबी दिल्या आणि लक्झमबर्गच्या ग्रँड ड्यूक गुडलेम हांची भेट घेतली। विदेश व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर लक्झमबर्गात भारतीय समुदायाच्या वांगड्यांकडेन लेगीत संवाद साधतले। शेनवारा अमेरिकेच्या लष्करी कारवायेत 24 सुरक्षा अधिकाऱ्यांक मरण आयिल्ल्याचे वेनेझुएलाच्या लष्करान सांगले। हाका लागून हे कारवायेत मरण आयिल्ल्यांचो आंकडो 56 पावला। अमेरिकेन केल्ल्या हल्ल्यात आनिकूय नागरिकांक मरण आयिल्ल्याचे कळटा, पूण अचूक आंकडो अजून कळूंक ना। अमेरिकेच्या झुजाच्या गुन्यांवात आनिकूय अधिकारी आणि नागरिकांक मरण आयला आणि ह्या प्रकरणाची चौकशी जातली असे वेनेझुएलाच्या अटर्नी जनरलान सांगले। हाचे आदी क्युबा सरकारान आयतारा अमेरिकेच्या हल्ल्यात क्युबाचे 32 सैनिक आणि पुलीस अधिकाऱ्यांक मरण आयले असे सांगले। तशेंच क्युबान तांच्या सन्मानार्थ 2 दीस शोक जाहीर केला। 5 जानेवारी 2026 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या साबरमती वसतीघरा भायर JNU USU कडेन संबंधित विद्यार्थ्यांनी 5 जानेवारी 2020 JNU जाल्ल्या हिंसाचाराच्या 6 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान गुरिल्ला धाव्यासयत प्रतिकाराची रात ह्या शिर्षका खाला एक कार्यावळ आयोजीत केल्ली। कार्यावळीच्या सुरवेक जमिल्लो जमाव फकत हे कार्यावळी पुरतोच मर्यादीत आशिल्ल्याचे दिसताले। घडणूक थळार 30 ते 35 विद्यार्थी हाजीर आशिल्ले, पूण हे कार्यावळी वेळार उमर खालीद आनी शर्जील इमाम हांच्या जामीन अर्जावेल्यान न्यायालयीन निर्णया उपरांत जमिल्ल्या जमावाचे स्वरूप आनी सूर बदल्ले। कांय विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह जितावणीखोर अश्यो घोशणा दिवपाक सुरवात केल्ल्यान हे वेळार सुरक्षेच्या वेवस्थेचो प्रस्न निर्माण जाल्लो। घडणूक थळार सुरक्षा विभागाचे अधिकारी हाजीर आशिल्ले, तांणी परिस्थितीचेर नदर दवरली आनी ह्या संदर्भात FIR दाखल केला। हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश आनी उदेंत राजस्थानात दाट धुके पडपा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। तशेंच जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, अस्तंत राजस्थान, उत्तराखंड, बिहार, अस्तंत बंगाल, मध्य प्रदेश आनी देशाच्या ईशान्य वाठारांनी दाट धुके पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। इंडियन सुपर लीग सर 14 फेब्रुवारीसान सुरवात जातली अशी घोषणा खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी केली। हे सर्तीत 14 पंगड वांटेकार जातले, तातूंत मोहन बागान आनी इस्ट बंगाल पंगडाचोय आस्पाव आसा। आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो। केंद्रीय अर्थसंकल्पात 2025-26 केल्ल्या घोषणेच्या अंमलबजावणीच्या नदरेंत आर्थीक वेव्हार विभागान 3 वर्सांची भौशीक खाजगी भागीदारी PPP प्रकल्पांची रुपरेषा तयार केल्या। 2 सप्तकां भितर प्रदूषणाचे सगळे स्रोत सोदून काढपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयान वायू गुणवत्ता वेवस्थापन आयोगाक दिला। युरोपियन देश लक्झमबर्ग आणि भारतामध्ये एक महत्वपूर्ण भागीदारी असा असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळा। अमेरिकेच्या लष्करी कारवायेत वेनेझुएलाच्या 24 सुरक्षा अधिकाऱ्यांक आणि क्युबाच्या 32 सैनिक आणि पोलीस अधिकाऱ्यांक मरण आणि इंडियन सुपर लीग सर 14 फेब्रुवारी सावून जातली सुरू. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांबद्दल तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:29 मिनटांचेर आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.